चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केंद्रीय खाद्य विभागाच्या संयुक्त सचिवपदी सुबोध कुमार सिंह। अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागात एक मोठा बदल करण्यात आला आहे। छत्तीसगड कैडरच्या IAS अधिकारी सुबोध कुमार सिंह यांची केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या संयुक्त सचिवपदी निवड करण्यात आली आहे। सुबोध कुमार सिंह छत्तीसगड कैडरचे 1997 बॅचचे IAS आहेत। सुबोध कुमार हे सुरेश कुमार वशिष्ठ यांच्या जागेवर आले आहेत। यापूर्वी ते आधीच्या सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर कार्यरत राहिले आहेत। त्यांना पदभार स्वीकारलेल्या दिवसापासून 5 वर्षांपर्यंत नियुक्त करण्यात आलं आहे।